भाग 23 देवाचं मूल यहोवान 6:37-40, 14:6 प्रकाशित वाक्य 7:9 प्रभू येशू कित्येक जातीचा राष्ट्रांचा आणि भाषां लोकांचे स्वागत करत आहे. जे येशूवर विश्वास करते त्यांचे पुत्र मानल्या जातात. छोट्या रस्त्यावर चालतात त्यांना स्वर्गाकडे नेण्यात येतील. देवाचे मूल एक मोठा परमेश्वरासारखे आहे. ते श्रीमंत किंवा गरीब, काळे किंवा गोरे होऊ शकतात. तेथे पुरुष तिथे पुरुष, स्त्रिया आणि मूल आहे. ते सगळे प्रभू येशूमुळे प्रकाशित केलेले आहे.